नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा महत्वपूर्ण आणि अतिशय फलदायी ठरला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात संरक्षण सहकार्य, संरक्षण करार, आर्थिक संबंध, तंत्रज्ञान, ऊर्जा संरक्षण, नागरी संबंध आणि जागतिक समस्यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. 2035 पर्यंतच्या अमेरिका भारत प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी 10 वर्षाच्या नवीन आराखड्याला अंतिम रूप देण्याची योजना यावेळी जाहीर करण्यात आली. तसंच दोन्ही देशांमध्ये निर्यातीमधले अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं निश्चित करण्यात आल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं. दरम्यान थायलंडमध्ये आयोजित संवाद या चौथ्या जागतिक हिंदू बुद्धिस्ट उपक्रम कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं. भगवान बुद्धांची शिकवण जगाला शांततापूर्ण प्रगतीशील युगाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक असल्याचं ते यावेळी म्हणाले. भारत आणि थायलंड या देशांनी अनेक क्षेत्रामध्ये एक सशक्त भागीदारी केली आहे असं सांगत ही परिषद भारत आणि थायलंडच्या मैत्रीचा आणखी एक यशस्वी अध्याय असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जागतिक उत्तरदायित्व आणि परस्पर सहकार्यावर आधारित स्थैर्याचं तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 6 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 सैनिकांना वीरमरण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली आहे. या जवानांचं बलिदान आणि राष्ट्रपती असलेलं त्यांचं अतूट समर्पण येणाऱ्या पिढ्या कधीही विसरणार नाहीत असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. दहशतवाद हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू असून संपूर्ण जग त्याविरुद्ध एकजूट असल्याचं शहा यांनी नमूद केलं. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात पोषण तज्ज्ञ ऋतुजा दिवेकर, फूड फार्मर रेवंत हिमसिंका आणि पोषण तज्ज्ञ सोनाली सबरवाल यांनी विद्यार्थ्यांना आहाराचं महत्व अधोरेखित केलं. परीक्षा दरम्यान शरीरात अधिक ऊर्जा आणि एकाग्रता राखणं तसंच मानसिक शांतता राखण्यासाठी संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली पाळण्यासाठी त्यांनी प्रभावी सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासातल्या विविधतेप्रमाणेच अन्नामध्येही विविधता असावी, बाहेरचं अन्न टाळून घरातल्या जेवणाला प्राधान्य द्यावं असा सल्ला ऋतुजा दिवेकर यांनी दिला. भारतीय रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं निर्बंध घातले आहेत. आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाही, बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील स्वीकारू शकणार नाही. पुढील 6 महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील. महाविद्यालयीन जीवनात आभासी विश्वातून येणाऱ्या प्रलोभनापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावं असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयात राज्य महिला आयोगाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम या विषयावरच्या व्याख्यानात त्या आज बोलत होत्या. आपण फसवले जातोय असं वाटतात, सायबर पोलिसांची, महाविद्यालयाची आणि आपल्या पालकांची मदत घ्या असं देखील चाकणकर यावेळी म्हणाल्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार नांदेडचे कवी पी विठ्ठल यांना जाहीर झाला आहे. परिषदेच्या अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रोख 11,000 रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत गरजूंना 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी कार्ड काढण्याकरता तसंच नावाची नोंदणी करण्याकरता हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हिंगोली शहरात 5 ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. पुढच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन मेघालय करणार असून यावेळी खेळांचा ध्वज मेघालयाला सुपूर्द करण्यात आला. दरम्यान या स्पर्धेत महाराष्ट्रानं पदकांचा 200 आकडा पार केला आहे. राज्याच्या खात्यात एकूण सर्वाधिक 201 पदकं असून त्यामध्ये 54 सुवर्ण, 71 रौप्य आणि 76 कांस्य पदकाचा समावेश आहे. सर्वाधिक 68 सुवर्ण पदकं जिंकून सेना दल पहिल्या, 54 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या, तर 48 सुवर्ण पदकांसह हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10